क्याङसा समाचार क्याङ मुखाङे रेखा बाइबले कहानी उत्पत्ति दाची रोई राई प्रभु यीशु मसीह स्वर्गे आरोहण हदाको टोय कहानी हले प्रभु यीशु मसीह हे हेनाङ आसाङस्या बाग निस्निजा हुदु उ क्याङसा यी किताब तो होयो रिकर्डिङ लाची युनाङ हुन्स लेखे संख्या सुमरा ओ पनिजा सङा क्याङसा गोसा क्याङ छिटकुले गोसा विषय सपष्ट मातु क्याङसा सिद्धार्थ मिन्तु ताचाङस्या जोइलाङस्या चेमी जामी चाङ अकल इमी गोसा एनाङस्या जोइता जोइमी इच्छा ज्ञान दासाङस्या बाइबलले उदाहरण तो सिधा तो होयो चेई होयो बुनियादी तरिका तो आइ गोसा होयो अनुवाद लाचाङस्या रिकर्डिङ लाचाङ छेतिङ हुयु आइ कद्दु आइ संस्कृत छेतिङ फ्याङस्या जरुरी तो होयो जागा कोटो होयो इस्तेमाल आस्ता होया कोटो प्रभावशाली तो मन्ता कमाङला चाङस्या आई संस्कृति उ चटा पद उ आई चटाए विचार उ चे गोसा कल्सी रियाङ जरुरी तो या त चाकाचे पुरा रीति ची ने फ्याङ तो चे ये मूल पाठ होयो मिसु तो नमस्ते कहाँ स्वागत तो हालता चे गोसा गा रिङा तोक होयो कहाँ जिन्दगी छेतिङ जहाँ ते गोसा तो होयो खबर तो मान्ता चे मी चाङ छेतिङ तो मुखाङे किताब उस्याउ आई होयो जोइ खबर गा रिङातोक होयो ध्यान ची एन्च था कान होयो गोसा एनी ताच हाले की होयो होयो म्युजिके हामे बेला आसा तो आई मुखाङ स्या साङ स्या किसा क्यासेट लो हामे बिबी रुक्या तोच होयो गोसा तिङ सुन चाङ छेतिङ किसा ची होयो एन्दे हालता किसा त्यो चो मुखाङ मुखाङ द्वारा लाचिच